स्तोत्रसंहिता अध्याय एक. आशीर्वादित आहे तो मनुष्य जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही, परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या आपल्या ऋतूत फळ देणाऱ्या ज्याची पाने कधी कोमजत नाहीत अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल. परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूषासारखे असतात. म्हणून दुष्ट लोक न्यायात व पापी न्यायाच्या सभेत उभे राहायचे नाहीत, कारण परमेश्वर न्यायांच्या मार्गाला मंजुरी देतो, परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल.